नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गडचिरोलीत 61 तर छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील. सोलापूर मुंबई विमानसेवेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ. मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीचं पुन्हा निवडणूक आयोगाला निवेदन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद आणि वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा. आता सविस्तर बातम्या. गडचिरोलीत आज 61 नक्षलवादी विद्रोहाचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. यामध्ये सीपीआय माओवादी पोलीस ब्युरो सदस्य मल्लवजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याचा समावेश आहे. राज्य सरकारने या नक्षलवाद्यांवर 5,24,00,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत तसंच नक्षलपीडित कुटुंबांना प्रोत्साहन निधीचे धनादेश देऊन मुख्य प्रवाहात त्यांचं स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नक्षलवादी चळवळ आता शेवटच्या टप्प्यात आहे. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्राने आधीच पूर्ण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे. मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता. आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च 2026 त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलंय.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भूपतीनं गेल्या महिन्यात शस्त्र सोडण्याचे संकेत दिले होते. देशातल्या इतर नक्षलवाद्यांनी त्याच्या या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. दरम्यान छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 50,00,000 रुपयांचं बक्षीस असलेल्या 27 नक्षलवाद्यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. यात 10 महिला आणि 17 पुरुषांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एकावर 10,00,000 रुपये, तिघांवर प्रत्येकी 8,00,000 रुपये, एकावर 3,00,000 रुपये, दोघांवर प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि 9 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. यावर्षी आतापर्यंत नक्षलवादी संघटनेतील 1,639 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला. 836 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर सरचिटणीस आणि 8 पॉलिट ब्युरो सदस्यांसह 312 नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत. मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु असून सध्या देशात फक्त 8 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी चळवळीचं अस्तित्व असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. सोलापूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्य नागरी आणि उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिवाळी किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा प्रशासनानं तयार केलेले 15,000 किट भरलेले 7 ट्रक यावेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीपोटी अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी 480,50,00,000 रुपये निधी वितरणास शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. राज्यातील शेतकऱ्यांच्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून तपासणी करण्यात येणार असून यात गैरव्यवहार आढळल्यास त्याबाबत केंद्र शासनाला अहवाल पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. आज मुंबईत सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था संदर्भात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सेंद्रिय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ही तपासणी करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. राज्यातल्या मतदार याद्या दुरुस्त करून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज मुंबईत आयोगाकडे या मागणीचं निवेदन सादर करताना मतदार यादीतल्या अनेक कथित त्रुटी पुराव्यासहित आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. पंढरपूर इथं कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. येत्या 2 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते ही महापूजा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत 16व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन 2025 उद्घाटन केलं. आशियातील सर्वात मोठ्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या रेल्वे प्रदर्शनात 15 अधिक देशांमधील 450 अधिक उत्पादक सहभागी झाले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. 12 तारखेपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचा आज विद्यापीठात समारोप झाला. कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. लातूर इथल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळालं. 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयानं बळीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयात प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हात धुण्याचं महत्व दाखवण्यात आलं. विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढण्यात आली, तसंच गीतमोह कला पथकानं स्वच्छता गीतांचं सादरीकरण केलं. माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वाचनातून सृजनशीलता निर्माण होऊन नवी प्रेरणा मिळते, म्हणून प्रत्येकाने दररोज किमान 1 तास वाचनासाठी द्यावा असं आवाहन स्वामी यांनी केलं. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषद प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याविषयी तसंच वाचन दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथल्या जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन वाचन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. दूरदर्शनवरील महाभारत तसंच चंद्रकांता मालिकेत पंकज धीर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून जिल्हा प्रशासनानं शासनाकडे अहवाल सादर केला असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. 34,000 जास्त शेतकऱ्यांची 9,000 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. या जमिनीवर शेती करता यावी यासाठी कृषी तज्ज्ञांकडून 1 महिन्याच्या आत अहवाल मागवावा, 7/12 नोंद नसलेल्या विहिरींचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी असे निर्देशही सरनाईक यांनी दिले. परभणी जिल्ह्यातल्या सर्व गावांना सुरळीत, नियमित आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण कराव्या अशा सूचना पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या. त्यांनी आज मुंबई इथून जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा विषयक विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गडचिरोलीत 61 तर छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील. सोलापूर मुंबई विमानसेवेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ. मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीचं पुन्हा निवडणूक आयोगाला निवेदन आणि वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.